स्तोत्र संहिता अध्याय 74. हे देवा, तू आम्हास सर्व काळ का सोडून दिले आहेस? आपल्या कुरणातील काळपावर तुझा कोपाग्नी का भडकत आहे? तू प्राचीन काळी जी मंडळी विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर. पूर्णपणे विध्वंस्त झालेल्याकडे या शत्रूंनी सर्व पवित्र स्थानाचे कसे नुकसान केले आहे ते पहा. तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत. त्यांनी युद्धाची झेंडी उभारली आहेत. जसे दाट झाडीवर कुराडीने छिन्नविन्न करणाऱ्या मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले. त्यांनी कुराडीने आणि हातोडीने सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले. त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लावली. जेथे तू राहतो त्याचे पवित्र भ्रष्ट केले, धुळीस मिळवले. ते आपल्या अंतकरणात म्हणाले, आपण यांचा नायनाट करून टाकू. त्यांनी देशात असलेले देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत. आम्हास देवाकडून कोणतीही चिन्हे मिळाली नाही, कुणी संदेष्टा उरला नाही, असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कुणी नाही. हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्व काळ करणार काय? तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर. तरी देव प्राचीन काळापासून माझा राजा आहे. पृथ्वीवर तारणारा तो आहे. तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला. तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली. तू लिव्याथानाचे मस्तक ठेसले. रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला. तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले. तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या. दिवस तुझा आहे आणि रात्रीही तुझीच आहे. तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले. तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरवल्या आहेत. तू उन्हाळा आणि हिवाळा केलास. हे परमेश्वरा, वैराने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे. त्याची आठवण कर. तू आपल्या कबूतराचा जीव वनपशूच्या स्वाधीन करू नकोस. आपल्या दडपशाहीचे जीवन सर्व काळ विसरू नकोस. तू आपल्या कराराची आठवण कर, कारण पृथ्वीवर काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत. दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको. गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत. हे देवा, उठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर. मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर. तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको, किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा घोंगाट एकसारखा वर चढत आहे.